नमस्कार मंडळी, रोटरी क्लब ऑफ पुणे लक्ष्मी रोडच्या 2023-24 या वर्षातील या पहिल्या वहिल्या ऑडिओ बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत. यावर्षी फर्स्ट मीटिंग वॉज हेल्ड ऑन 5 जुलै, विच वॉज अ सेलिब्रिटी इंटरव्ह्यू टायटल्ड गप्पा आणि बरंच काही. मराठी नाट्य व सिनेसृष्टीतील प्रतिभावंत कलाकार श्रीयुत आनंद इंगळे यांची मुलाखत प्रसिद्ध सिने दिग्दर्शक श्रीयुत सुश्रुत भागवत यांनी त्यांच्या खुमासदार शैलीत घेतली. अतिशय दिलखुलास आणि गप्पा गोष्टींमध्ये झालेली ही मुलाखत ही या वर्षीची उत्तम सुरुवात होती. ऑन 19 जुलै वैभव देव आणि त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर आफ्रिकन वाद्य जिम्भे याची ओळख क्लबच्या सदस्यांनी करून घेतली आणि त्याचा वापर करत सर्वांनी नाद व ताल यांची एक वेगळीच मजा चाखली. ऑन जुलै 20 अवर क्लब इन सिनर्जी विथ आरसीपी प्रिस्टीन होस्टेड एन इंटरॅक्टिव्ह सेशन अँड मीटिंग ऑफ सिलेक्ट क्लब्स वेअर इन वी अरेंज्ड अ टॉक बाय चेअर ऑफ रोटरी लिटरसी ऍक्शन ग्रुप अँड व्हाईस चेअर ऑफ TRF केडर ऑफ टेक्निकल ऍडवायझर PDG कॅरोलिन जॉन्सन. On 24 July, we welcomed our RYE student Laila Razer all the way from Germany along with Vedika and her parents Mr. and Mrs. Pujari who were her local hosts. Thanks to First Lady Nikita, Secretary Rotarian Komal, Past President Rotarian Shirguppi Ma'am, Rotarian Mrs. Vaishali Barve, Rotarian Sachin and our dear Yash for such a warm and hearty welcome. This year, we set a new trend of Sunday brunch meeting and a family get-together. The first ever of this kind was held on 30th of July at Rika Cafe on Poud Road. Everyone enjoyed the Rotary Quiz Treasure Hunt game, which was well conceptualized and executed by President Ajay, Secretary Komal and their team. On 2nd August, we held a thrilling and inspiring session by Rotarian Past President Colonel Bharat Haldi. The topic was, why do soldiers consistently accomplish difficult tasks? On 16th August, club members enjoyed movie night at City Pride Kothrud for the movie Oh My God 2. 21st to 27th August was celebrated as CPR Week. On 27th August, CPR training was given to more than 2,000 members of Pune University staff, students as well as Pune Police at Shivaji Nagar. An EED machine was installed at Shivaji Nagar Metro Station at the hands of MQR Pharma CEO Namita Thapar. On 23rd August, we had new member induction ceremony of 3 new members at the hands of Membership Director, Rotarian Past President Nitin Dhamale. या सर्व मीटिंग्जना आणि कार्यक्रमांना क्लबच्या सर्व सदस्यांनी भरपूर संख्येने उपस्थित राहून भरघोस प्रतिसाद दिला. Our club meetings are held every Wednesday at PYC Hindu Gymkhana Conference Hall at 8:30 PM. तर मग लवकरच भेटू आपल्या पुढच्या ऑडिओ बुलेटिनमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, स्वस्थ रहा, काळजी घ्या आणि आनंदी जगा. नमस्कार.